मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा पैशाबद्दल जो तुमच्या खिशातल्या नोटेसारखा नाही तर डिजिटल स्वरूपात जगभर फिरतो, सेकंदात, कमी शुल्कात आणि सुरक्षितपणे. XRP, ज्याला रिपल म्हणतात, ही केवळ एक करन्सी नाही तर भविष्यातील आर्थिक क्रांतीची सुरुवात आहे. SEC केसपासून ते महाराष्ट्रातील व्यवहारांपर्यंत हा प्रवास कसा घडतोय आणि त्यात तुम्ही कुठे उभे राहाल हे जाणून घ्या. कारण उद्याचा पैसा समजून घेतला तरच तुम्ही उद्याच्या जगात यशस्वी होऊ शकता.